93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मैं है संग्राम। यूपीएससी यूनियन पब्लिक सर्विस कमिशन जे रिजल्ट आलेले आहेत। तुम्हाला कदाचित मी मागच्या वेळी म्हणजे बऱ्याच वेळा सांगितलं असेल की माझे वडील आयपीएस सिनियर आयपीएस ऑफिसर म्हणून रिटायर झाले आणि अर्थातच त्यांची माझ्या आईची खूप इच्छा होती की मी सुद्धा यूपीएससीची परीक्षा देऊन आयएएस कमीत कमी आयपीएस तरी बनावं। तर त्याच्यानंतर मग माझी एकंदरीत प्रगती बघितल्यानंतर ते म्हटले नाही डेप्युटी कलेक्टर झाला तरी चालेल, मग अगदी ते तहसीलदार, शेवटी अगदी मामलेदार झाला तरी खूप झालं, पण सुरुवातीची स्वप्न त्यांची खूप मोठी होती। ते सगळं एकदम मला आठवतं बरं का। आपल्या यूपीएससी परीक्षेचं तुम्हाला स्वरूप सगळं माहीत असेलच ना, देशभरातनं परीक्षा होतात, रँकिंग होतं तुमचं, त्या रँकिंगवर डिसाईड केलं जातं की तुम्हाला आयएएस मिळणार का, आयएफएस का, आयपीएस का काय मिळणार, आणि त्यावर्षी अर्थात सीट्स कुठले किती रिकाम्या आहेत, वेकन्सीज पोस्ट किती आहेत, आणि तसं रँकिंगप्रमाणे मग तुम्हाला चॉईस दिली जाते की तुम्हाला काय बनायचं ते बना तुम्ही, जेवढं टॉपला तुम्ही तेवढं ऑब्व्हियसली जास्त चॉईस असते। यंदा यावेळी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कॅन्डिडेट्समध्ये पहिला आलेला योगेश कुंभेजकर हा देशात आठवा आलाय। वंडरफुल, टाळ्या अरे आता टाळी वाजवलं मग असे उगत। हा योगेश कुंभेजकर हा आठवा देशात आलाय। गेले 25 वर्ष महाराष्ट्रातून कॅन्डिडेट या आठव्या रँकच्या वर गेलेला नाहीये, हा टॉप आहे आता 25 वर्षात भारतभरातला हा त्याचा रँक टॉपचा झालेला आहे। आणि आपण जे काही बोलत होतो की अरे यूपी बिहारमध्ये जास्त यूपीएससीवरती खूप कल सगळा फोकस असल्यामुळे तिथलीच लोक सगळे आयएएस आणि आयपीएस सुद्धा त्यांनी महाराष्ट्रातली होत आहेत वगैरे, तर हे थोडंसं तरी अजून तो रेशो आहेच, म्हणजे टॉप 100 जे भारतात आहेत ना त्यापैकी 5-7 महाराष्ट्राचे कॅन्डिडेट्स आहेत। खरं तर ते 15-20 तरी असायला पाहिजे सगळे एकंदरीत, आपण पुरोगामी महाराष्ट्र वगैरे बघितलं पण ठीक आहे। कमिंग अप इन जस्ट अ बिट, मी आहे संग्राम 93.5 रेड एफएम, बजाते रहो।